हॅलो
हॅलो, धनंजय बोलतो साहेब, बोलतात ना?
नमस्कार सर, परांजपे स्किन मधून बोलतोय. हो, म्हटलं आता लास्ट टाइम तुम्ही येऊन गेला होता साईटवर. हा, तर लॉकडाऊन नंतर सर रिक्वेस्ट आहे, आपण डिस्कशन करूया फायनल. ओके सर, मग मी तुम्हाला सपोज तीनला झालं क्लोज सर, मग तीन नंतर मी फोन करतोय, त्यावेळेस होऊन जात सर. ओके सर, ओके सर, ओके, थँक्यू.